आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आसाम, केरळम आनी पुडुचेरी विधानसभा वेंचणुको तशेंच तीन राज्यांतल्या चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेंचणुका खातीर काल शांततायेन मतदान जालें. अस्तंत बंगाल आनी तामिळनाडून प्रचारान नेट घेतला. वेगवेगळ्या पक्षांचे मुखेल फुडारी आपल्या उमेदवारांच्या समर्थनांत रॅली घेतात. लेबनना बरोबर बेगिनात बेगीन थेट वाटाघाटी सुरू करपाचे निर्देश आपल्या मंत्रिमंडळाक दिल्यात अशें इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी सांगले. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्सान कोलकाता नायट रायडर्साक 3 गड्यांनी हरयले. आता पुराय खबरो. आसाम, केरळम आनी केंद्रशासित प्रदेश पुडुचेरींतल्या विधानसभा वेंचणुके खातीर काल शांततायेन मतदान जालें. आसामान 126, केरळान 140 आनी पुडुचेरीन 30 मतदारसंघांनी मतदान जालें. आसामान 85.38% मतदान जालें. केरळान 78.03% मतदानाची नोंद जाल्या. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीन 89.83% मतदानाची नोंद जाल्या. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, वेंचणूक आयुक्त डॉ एस एस सांधू आनी डॉ विवेक जोशी हांणी थेट वेबकास्टिंग वरवीं मतदानाचे प्रक्रियेचेर नदर दवरली. ह्या वाठारांतल्या सगळ्या मतदान केंद्रांचेर पयलेच खेप अशी सुविधा कार्यान्वीत केल्ली. मजगतीं अस्तंत बंगाल आनी तामिळनाडून प्रचारान नेट घेतला. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अस्तंत बंगालांतल्या हल्दिया, आसनसोल आनी सुरी हांगा परिवर्तन संकल्प रॅलींत उलोवप केले. पुराय देश नेटान फुडें वता आसतना तृणमूल काँग्रेस सरकारान बंगालाक फाटीं ओडला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. भ्रश्टाचाराच्या सगळ्या प्रकरणांची चौकशी जातली, संविधानीक हक्कांची राखण जातली आनी राज्य सरकारी कर्मचारी तशेंच शिक्षकां खातीर 7वो वेतन आयोग लागू करतले अशें आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिले. आपल्या प्रचाराचो भाग म्हणून प्रधानमंत्र्यांनी आसनसोलांत एका वर्ल्ड रोड शोंत वांटो घेतलो. तृणमूल काँग्रेसच्यो मुखेली आनी मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांणी सांगले, विशेष गहन पुनरिक्षण एसआयआर वरवीं मतदार सुचींतल्यान 90 लाख मायज नावां काडून बंगालाचेर ताबो मेळोवपाचे भारतीय जनता पार्टीचे कथीत प्रयत्न आसून लेगीत तांचो पक्ष येता त्या वेंचणुकेंत जैत मेळयतलो. मीनाखानांत भौशीक बसकेंत उलयतना मुखेलमंत्र्यांनी दावो केलो की मतदार वळेरेंतल्यान सगळ्या धर्मांतल्यान समुदायांतल्या लोकांची नावां काडून उडयल्यात. तामिळनाडून वेंचणूक प्रचार नेटान सुरू आसा. स्टार प्रचारक भाजपचे वडील फुडारी आनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉ एल मुरुगन आनी अन्नामलाय हे एनडीए आघाडी खातीर मतदारांक आकर्षित करपाचे यत्न करतात. दुसऱ्या वटेन एआयएडीएमके फुडारी एड्डपाडी पलनीस्वामी, डीएमके मुखेली आनी तामिळनाडूचे मुखेलमंत्री एम के स्टॅलिन, उदयनिधी स्टॅलिन, प्रेमलता विजयकांत, डॉ आंबोमनी कानिमोळी आनी हेर जायते फुडारी आपल्या पक्षा खातीर पुराय राज्यांत दौरे करतात. भारतीय लोकशायेत चड जिवंत आनी सहभागी करपा खातीर विधीमंडळान बायल मनशा खातीर आरक्षण ही काळाची गरज आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला.
नारी शक्ति वंदन अधिनियम पारित किया था और सभी राजनीतिक दलों ने सहमति से किया था और सबकी इच्छा है कि 2029 में जब लोकसभा के चुनाव होंगे तब हमारे देश की नारी शक्ति को जनप्रतिनिधि के रूप में लोकसभा में विधानसभाओं में 33% स्थान मिलना ही चाहिए.
संसार संसदीय लोकशायक सर्वोत्तम शासन व्यवस्था म्हणून मान्यताय दिता आनी विकसित भारताचे ध्येय साध्य करपाची व्हड जापसालदारकी तरणाट्या लोकप्रतिनिधींचेर आसा अशें लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी सांगले. काल पणजेंत मिरामार आयोजित कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन सीपीए भारत विभाग झोन 7 अस्तंत विभाग परिषदेचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले.
क्योंकि हम विधायक हैं, राज्य विधानसभाओं के अंदर कानून बनाने, नीतियां बनाने, पॉलिसी बनाने का काम हमारा, लेकिन हमारा काम अपने अपने क्षेत्र के विकास, विकास के साथ मानवीय गरिमा और किस तरीके से कल्याणकारी योजनाओं के माध्यम से हम समाज के अंतिम व्यक्तियों को मानवीय गरिमा से का जीवन जी सके, इसके लिए हमारा प्रयास रहता है.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
देशांतल्या गरजेच्या फार्मा इनपुटांची अखंड पुरवण सुनिश्चित करपा खातीर संबंधित विभाग समन्वयान काम करतात अशें फार्मास्युटिकल्स विभागाचे जोड सचिव सत्यप्रकाश टीएल हांणी सांगले. अस्तंत आशियांतल्या संकटाचेर काल नवी दिल्लीन जाल्ल्या आंतर मंत्रालयीन ब्रिफिंगा वेळार ते उलयताले. ह्या संकश्टाक लागून फार्मा इनपुटांच्या जागतीक पुरवण साखळेचेर परिणाम जाला अशें सत्यप्रकाश हांणी सांगले. फार्मा उद्देगाक आधार दिवपा खातीर इनपुटांची उपलब्धताय तिकोवन दवरपा खातीर सरकारान 40 पेट्रोकेमिकल उत्पादनांचेर कस्टम ड्युटी शुन्य केल्या अशें तांणी अधोरेखित केले. ग्रीन आशा हे भारतीय ध्वज आशिल्ले जहाज एलपीजी घेवन नवी मुंबयच्या जेएनपीए बंदराचेर सुखरूप पाविल्ल्याची माहिती बंदरा जहाज येरादारी उदकामार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल हांणी दिली. ह्या जहाजान हे महिन्याचे 5 तारखेक हॉर्मुझ समुद्र दुनी पार केल्ली. सरकारान देशांतल्या घरगुती वापरा खातीर एलपीजीची 100% पुरवण सुनिश्चित करता अशें पेट्रोलियम आनी नैसर्गीक वायू मंत्रालयाचे जोड सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले. एलपीजी वितरकांकडे खंयच उणाव जाल्ल्याची नोंद ना अशें ताणें मुखार म्हळे. अस्तंत आशियान 2 सप्तकांचो नाजूक युद्धविराम काल चड करून तिगून आशिल्ल्याचे दिसले, पूण झुजाच्या ह्या सध्याच्या टप्प्यान इस्रायलान लेबननाचेर केल्ल्या सगळ्यांत व्हडल्या हल्ल्या उपरांत तणाव वाडलो. बैरूट आनी दक्षिण लेबननाच्या दाट वस्तीच्या वाठारान इस्रायलान केल्ल्या हवाई हल्ल्यान शेकड्यांनी लोक मेल्ल्याची वा जखमी जाल्ल्याची खबर आसा, जाका लागून आंतरराष्ट्रीय पांवड्यार खर निशेध व्यक्त जाता. लेबनन हो झूज विरामाच्या कराराचो भाग आसा अशें इराण म्हणटा, जाल्यार हो करार फक्त अमेरिका आनी इराण हांच्यातल्या थेट संघर्षाक लागू जाता असो दावो अमेरिकान इस्रायलान केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगले, जो मेरेन इराण बरोबर पुराय करार जाय मेरेन अमेरिकाचे सैन्य थंयच उरतले. लेबनना बरोबर बेगिनात बेगीन थेट वाटाघाटी सुरू करपाचे निर्देश आपल्या मंत्रिमंडळाक दिल्यात अशें इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी सांगले. लेबननात युद्धविराम ना अशें नेतन्याहू हांणी सांगले. उत्तर इस्रायलान सुरक्षा परतून ये मेरेन इस्रायल हिजबुल्लाचेर हल्लो करतलो अशें तांणी व्हिडिओ निवेदनांत म्हळां. मजगतीं काल जाल्ल्या इस्रायली हल्ल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो 303 जाला अशें लेबननाच्या भलायकी मंत्रालयान सांगलां. स्वच्छता पखवाडा निमित्तान कायदो न्याय मंत्रालयाच्या विधी विभागान काल नवी दिल्लीन वेस्ट टू वेल्थ ह्या विशयाचेर एका कार्यशाळेचे आयोजन केल्ले. मंत्रालयान सांगले की शाश्वत पद्दतींक प्रोत्साहन दिवप आनी कोयराचे रुपांतर मोलादीक उत्पादनांनी करपाचे नवनमेशीक मार्ग सोदप हो ह्या कार्यशाळेचे उद्देश आशिल्लो. कार्यशाळेच्या काळान कोयराचे उपयोगाच्या वस्तूंत कशें प्रभावीपणान रुपांतर करूं येता हाजेर तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलें. हातूंत प्लास्टीक बाटल्यां पसून तयार केल्ल्यो हँगींग प्लांटर्स ह्या सारक्या प्रयोगाचें प्रात्यक्षिकूय दाखयलें. भारतान अर्थीक वर्स 2025-26 सुमार 45 GW इतली आतां मेरेनची सगळ्यांत चड वार्शीक सौर उर्जा क्षमता वाड नोंद केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगले, ही कामगिरी उर्जा सुरक्षा शाश्वत विकास आनी विकसीत भारताच्या संकल्पने प्रती भारताची अटूट वचनबद्धताय दाखयता. राजस्थान गुजरात आनी महाराष्ट्रांनी असाधारण प्रगतीचे फुडारपण केला अशें तांणी म्हळें. भारतीय हवामान खात्यान आज अरुणाचल प्रदेशान उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आसाम, मेघालय, ओडिसा, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमान गडगड आनी जोगला मारपासयत वादळी वारें मारपाचो अदमास उक्तायला. वार्सुकी अमरनाथ यात्रे खातीर नोंदणी 15 एप्रील सावन देशांतल्या 550 परस चड थारावीक बँक शाखांनी सुरू जातली. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल कोलकातांतल्या इडन गार्डन्स मैदानाचेर जाल्ल्या खेळान लखनौ सुपर जायंट्सान कोलकाता नायट रायडर्साक 3 गड्यांनी हरयले. आज गुवाहातींत राजस्थान रॉयल्स आनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर पंगडा मदीं सांजवेळा 7:30 खेळ सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आसाम, केरळम आनी पुड्डुचेरी विधानसभा वेंचणुको तशेंच 3 राज्यांतल्या 4 विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेंचणुकां खातीर काल शांततायेन मतदान जालें. अस्तंत बंगाल आनी तामिळनाडून प्रचारान नेट घेतला. वेगवेगळ्या पक्षांचे मुखेल फुडारी आपल्या उमेदवारांच्या समर्थनान रॅली घेतात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.